ज्या पद्धतीने आपण पाहिलं बालक आणि मालक या दोन गोष्टींचं संतुलन आवश्यक आहे, त्याच पद्धतीने जीवनात अजून एक संतुलन होणं खूप आवश्यक आहे आणि तो संतुलन म्हणजे बाह्यमुखता आणि अंतर्मुखता। बाह्यमुखी तर आपण बनतो कारण की आज बाहेरचं जग पाहून विशाल सगळं काही इन्फॉर्मेशन घेत असताना आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात आणि त्यासाठी आपण सतत कोणा ना कोणाशी कॉन्टॅक्ट करत राहतो, आपसात बोलत राहतो, अजून इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करत राहतो। कारण की इतकं वास्ट जग आहे आणि या वास्ट जगात एकमेकांच्या जवळ येण्याचं सुंदर साधन आजची सायन्सची टेक्नॉलॉजी आहे आणि हे तेव्हाच आपण जवळ येऊ शकू जेव्हा आपण एकमेकांशी बोलू। तर हे बोलण्याचा जो प्रकार आहे हे आपल्याला बाह्यमुखी बनवत असतं। बाह्यमुखी बनणं चुकीचं नाहीये कारण की नॉलेज आपल्याला आपल्यामध्ये वाढवायचं असेल तेवढंच नव्हे तर गुणही आपल्याला आपल्यामध्ये आणायचं असेल तर एकमेकांशी बोलणं बाह्यमुखी बनणं आवश्यक आहे। परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये एवढीही क्षमता पाहिजे की आपण अंतर्मुखीही होऊ शकू। अंतर्मुखीमध्ये आपण स्वतःला पाहू शकतो। जसं आपण पाहतो की सूर्यफूल हे सतत सूर्याकडे पाहत असतो बिलकुल अंतर्मुखी होऊन, आणि जी व्यक्ती जितकी अंतर्मुखी होते तेवढंच ती एकाग्रही होऊ शकते। आपण लक्ष दिलं असेल की ज्यावेळेस जी व्यक्ती एखाद्या कामात मग्न असते ती व्यक्ती बिलकुल एकाग्र होत असते किंवा पूर्णतः अंतर्मुखी होत असते। एखाद्या कामाला सक्सेस आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी अंतर्मुखी होणं खूप आवश्यक आहे। एवढे मोठे मोठे वैज्ञानिक नवीन नवीन संशोधन करतात, नवीन नवीन आविष्कार करतात, ते याच्यात सफल कसे होऊ शकत आहे ते अंतर्मुखी होतात। जितके अंतर्मुखी तेवढी एकाग्रता, जितकी एकाग्रता तेवढं कार्य सफलतेला प्राप्त होत असतो किंवा सक्सेस होत असतो। परंतु याच्या बरोबर हे आवश्यक आहे की कुठं समजा आपण कार्य करत असताना अडकलो की लगेच, आज आपण पाहतो इंटरनेट आहे, फोन्स मोबाईल्स आहे, पटकन आपण फोन करतो आणि त्याचं पुढचं सोल्युशन किंवा त्याचं पुढचं गणित कसं आहे हे विचारण्यासाठी आपण बाह्यमुखीही होत असतो। त्याच पद्धतीने दोन जगात आपण वावरत असतो, एक आहे बाह्य जग आणि दुसरा आहे अंतर्जग। बाह्य जगात आपण जास्त वावरतो, बाहेरचं प्रपंच, बाहेरचं संसार, बाहेर या नेत्राद्वारे दिसणारं जे काय आहे बाह्य रूपाला आपण पाहत असतो, त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो। हे बेशक आहे की बाहेर स्वरूपात आपण जे काय पाहत असतो त्याचे इम्प्रिंट हे आतल्या जगात होत असतात, चांगलं किंवा वाईट। जे काही चांगलं आपण पाहतोय इम्प्रिंट आतमध्ये होत आहे, परंतु आपण फक्त बाहेर जगातच वावरत असतो आणि बाहेरच्या जगालाच आपण पाहत असतो। बाहेरचं जग जसं आज आपण पाहतो की कुठं बाहेर जाणं, परदेशात जाणं, त्याचं सुख घेणं किंवा त्याचा आनंद लुटणं याच्याकडं लोकांचा खूप कल वाढलेला आहे। भौतिक सुख किंवा एरोप्लेन मध्ये फिरणं, अनेक ठिकाणी जाणं या पद्धतीने आपण पाहतो की मनुष्य आज बाह्य स्वरूपात खूप काय आकर्षित झालेला आहे। आणि जितका तो बाह्य स्वरूपात आहे पॉझिटिव्ह घेत असेल तर त्याला अवश्य त्याचा आनंदही मिळत असणार। परंतु समजा त्याचा तो बाह्य सुख एक फक्त सुखासाठी आहे, एक शारीरिक सुखासाठी आहे, मेटेरियल सुखासाठी आहे, तर पुढे चालून त्याचा त्याला दुःखही होत असतो। कारण की बाह्य जग जितकं विशाल आहे, सुख देणार आहे, तेवढंच तो दुःखही देणार आहे। आज आपल्याला दुःख होत आहे समजा तर कारण काय आहे? आपण बाह्य जगात राहतोय परंतु त्याची पॉझिटिव्हिटी आपण कमी घेतोय आणि नेगेटिव्हिटी आपण जास्त घेत असतो। कुठल्याही ज्ञानात आपण पाहतो दोन गोष्टी आहे, एक पॉझिटिव्हिटी एक नेगेटिव्हिटी, परंतु आपण काय घेत आहोत आणि कुठपर्यंत घेतोय हे आपल्यावर आहे। समजा आपण पॉझिटिव्ह जास्त घेत आहोत तर मग आपल्याला त्याचाही आनंद आणि सुख मिळत असतो, आणि नेगेटिव्ह घेत आहोत तर मग आपल्याला अवश्य त्याचं दुःखही प्राप्त होणार आहे। तर बाह्य जगात असताना आपण ह्या कर्मेंद्रियांद्वारे कसे कर्म करत आहोत याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। याला मोटिवेशन मिळत असतं आंतरिक जगाकडून, परंतु आंतरिक जगही त्यावेळेस कार्यशील होतं जेव्हा बाह्य जग जास्त त्याच्याकडे आकर्षित होत असतं. जसं समजा की अंतर्मन माझं म्हणत आहे की हे वाईट आहे किंवा चुकीचं आहे हे करू नको, परंतु बाह्य जगातले माझे हे कर्मेंद्रिय ऐकत नाहीये आणि प्रवृत्त होत आहे हे करण्यासाठी, तर त्या ठिकाणी आपण पाहतोय की बाह्य जग किंवा हे जे कर्मेंद्रिय आहे हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि कंट्रोलमध्ये नसल्यामुळे आंतरिक मन हे डिस्टर्ब होत आहे आणि दुःखी होत आहे. आपण सहज बोलून जातो की मला हे करायची इच्छा नव्हती किंवा मला असं करायचं नव्हतं तरीही माझ्याकडून घडलं. हे कसं काय घडलं? इच्छा आतली आहे, घडणं हे बाह्यरूप आहे. आंतरिक इच्छा वेगळं काहीतरी बोलत आहे, बाह्य जग वेगळं काहीतरी दाखवत आहे आणि या दोन गोष्टींचा बॅलन्स नसल्यामुळे आपण पाहतो की आपण दुखी आणि अशांत होतो किंवा लाईफ आपलं कुठेतरी डिस्टर्ब होताना आपल्याला जाणवतं. याच्यासाठी विशेषत आपले जे कर्मेंद्रिय आहे या कर्मेंद्रियांना कंट्रोल आपल्याला करता यायला हवंय. जसं आपण मुलांना कंट्रोल करतो, समजा एखादं पिक्चर आहे पाहण्यासारखं नाहीये, आपण मुलांना कंट्रोल करतो आणि त्यांना म्हणतो टीव्ही ऑफ करा, आता झोपा, ही वेळ नाही किंवा हे असे फिल्म तुम्ही पाहणं योग्य नाही, जे काही असेल या पद्धतीने आपण त्यांना कंट्रोल करतो. हे झालं आपण मुलांना कंट्रोल करणं. आता स्वतःच्या कर्मेंद्रियांना आपण किती कंट्रोल करत आहोत? कळतंय चुकीचंय असं बोलू नाही, असं वागू नाही, हे अयोग्य आहे तरीही आपण करतोय. इथे जाणं योग्य नाही तरी आपण जातोय. दारूच्या ठिकाणी जाणं योग्य नाही तरी आपण जातोय. पान टपरीवर उभं राहणं योग्य नाही तरी आपण जाऊन गुटखा घेतोय आणि खातोय. आता विचार करा, आपलं जे काही बाह्य जगातले हे कर्मचारी आहे हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आंतरिक मन म्हणत आहे नाही तरी पण बाह्य मन त्याला प्रवृत्त होत आहे किंवा बाह्य जगाकडे आपण आकर्षित होतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय की जे आपल्याला करायला नकोय तेही आपण करत आहोत. तर याला कुठंतरी सुव्यवस्थित करण्यासाठी आपल्याला आत्मध्ये झाकणं आवश्यक आहे. अंतर जगात जाणं खूप आवश्यक आहे. अंतर जग इतकं विशाल आहे जसं बाह्य जग आहे. बाह्य जग आपण या स्थूल नेत्रांनी पाहू शकतो, त्याच पद्धतीने अंतर जग आपण सूक्ष्म नेत्रांनी पाहू शकू. सूक्ष्म नेत्र असं आहे जसं बाह्य नेत्र. जसं बाह्य जग पाहण्यासाठी हे नेत्र उघडणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने अंतर जगत पाहण्यासाठी सूक्ष्म नेत्र हे उघडणं गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेस आपण बाह्य जगत पाहत असतो तेव्हा आपला आंतरिक डोळा किंवा आंतरिक नेत्र हा बंद असतो आणि त्यामुळे आपण जास्त मटेरियल गोष्टींकडे आकर्षित होत असतो. या ठिकाणी ज्या वेळेस आपण आंतरिक जगात जातो त्यावेळेस आपल्याला हे स्थूल नेत्र बंद करणं गरजेचं आहे. जितका आपण स्थूल नेत्र बंद करू आपला संपर्क या बाह्य जगाशी तुटणार. जितका बाह्य जगाशी आपलं थोड्या काळासाठी का असेना संपर्क तुटला, आपण एकाग्र होऊन अंतर जगाकडे यात्रा करू शकू. आपल्या अंतर जगात खूप काय आहे, चांगलं आहे, सुंदर सुंदर फुलं आहे, सुंदर सुंदर त्याच्यात कळी आहे, खूप सुंदर एक बगीचा आहे, त्याला आपल्याला पाहायचं आहे. आता या बागेत अंतर जगाच्या बागेत जी काही सुंदर सुंदर कळी आणि फुलं आहे हे म्हणजेच आपले गुण, हेच म्हणजे आपले दिव्य शक्ती. आज आपल्यामध्ये अनेक दिव्य गुण आहे, अनेक दिव्य शक्ती आहे, हे आपल्याला न कळत कधी कधी ते कार्य करत असतात. म्हणून आपण म्हणतो की बरं झालं परमेश्वराने मला साथ दिली, माझ्या अंतर्मनाने साथ दिली, त्यामुळे मी वाईट कर्म करण्यापासून वाचलो. आता वाईट कर्म तुम्ही करणार होता परंतु तुम्ही वाचलात कारण की तुमचं अंतर्मन तुम्हाला ते करू दिलं नाही. तर अंतर्मनात अंतर जगात काय आहे? तर अंतर जगात आहे दिव्य गुण, दिव्य शक्ती. त्या गुणांना त्या शक्तींना जाणून घेणं आवश्यक आहे कारण की हे अंतर जगातले प्रॉपर्टी जे आहे हे आपली ओरिजिनल प्रॉपर्टी आहे, आपली ओरिजिनल संपत्ती आहे आणि या संपत्तीला समजून घेणं किंवा जाणून घेणं तेवढंच आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही विशेष गुण अवश्य आहे. पहा, ज्यावेळेस आपण बाह्य रूपात एखाद्या व्यक्तीला पाहतो, नेगेटिव्ह रूपात आपण पाहत आहोत, तर आपण नेहमीच हे म्हणत असतो की याच्यामध्ये कुठलेही गुण नाही, सतत दुसऱ्याला डिस्टर्ब करणार आहे, सतत दुसऱ्याला त्रास देणार आहे, सतत दुसऱ्याला तंग करणार आहे. एवढं असलं तरीही त्या व्यक्तीमध्ये अवश्य कुठलं ना कुठलं एक गुण असतो आणि त्या गुणामुळे तो आयुष्यात काहीतरी एक चांगलं कार्यही करू शकतो. समजा त्याचा तो गुण कार्यशील झाला किंवा त्या व्यक्तीने त्या चांगल्या गुणाला ओळखलं की तो खूप काय करू शकतो. परंतु इथं आवश्यकता आहे की फक्त बाह्य रूपात नेगेटिव्ह रूपात आपल्याला कोणाला बघायचं नाहीये, कारण की प्रत्येकाच्या अंतर्जगात एक दिव्य गुण आहे, एक दिव्य शक्ती आहे, आपल्यामध्ये पण आहे. आता आपल्याला आपली यात्रा करायची आहे, आपल्या अंतर्मनात जायचे आणि बघायचे आपल्या सूक्ष्म नेत्राद्वारे की माझ्यामध्ये काय काय गुण आहे, माझ्यामध्ये कुठे दिव्य शक्ती आहे. जितकं आपण या गुणांना दिव्य शक्तींना जागृत करू किंवा त्याला ऍक्टिव्हेट करू तेवढं तुम्हाला जाणवेल की याची ऍक्टिव्ह जितकं आपण याला ऍक्टिव्ह करू तेवढं आपलं बाह्य जग पण ऍक्टिव्ह सुंदर आणि चांगलं बनत असतं. दुसरी गोष्ट, अंतर्जगात जितके सुंदर फुलं आहे, कळी आहे, सुंदर बाग आहे, त्या बागेत कुठेतरी छोटे छोटे काटेही उगवलेले असतात. हो, लक्षात घ्या की जे छोटे छोटे काटे असतात हे आपले कुठेतरी वीक पॉइंट्स आहे, कुठेतरी आपल्या मधले कमजोरी आहे. हे कमजोरी जे आहे हे आपल्याला पुढे वाढू देत नाही. जसे शेतात आपण पाहतो छोटे छोटे तण उगवले की त्या ठिकाणी शेती व्यवस्थित होत नाही, फुलं व्यवस्थित येत नाही, फळ झाडांना फळं व्यवस्थित येत नाही, मग आपण काय करतो, तण सगळे उपटून काढतो. त्याच पद्धतीने या अंतर्जगात पण काही ना काही छोटे छोटे कमजोरीचे तण आहे, त्या तणांना काढणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण अंतर्मुखी होऊन एकदम एकाग्रतेने स्वतःला ज्यावेळेस आपण पाहू तर आपल्याला रिअलाइज होईल की हो, हा दुर्गुण, हा अवगुण किंवा ही कमजोरी माझ्यात आहे. कारण की काय होते की जितकं आपण गुणांनी पुढे वाढत असतो किंवा प्रगतीशील होत असतो, सफलता आपल्याला मिळत असते, तेवढंच कुठली तरी अशी काय अवगुण किंवा कमजोरी असते, त्या कमजोरीमुळे आपण मागे सरकत असतो. मग आपण म्हणतो एवढे प्रयत्न करू नाही मला सफलता का मिळत नाही, एवढी मी मेहनत करत आहे तरी मला यश का मिळत नाही. कारण एकच आहे की तो जो तण आहे आतमध्ये कमजोरीचा, तो आपल्याला पुढे वाढू देत नाहीये. तर त्या तणाला ओळखा आणि त्याला उपटून काढा. कारण कसं होतं की आपल्यामध्ये जे काय तण आहे हे कधी कधी कमजोरी आहे, कधी कधी दुसऱ्यांनाही दिसून येते. आणि ज्यावेळेस पुढची व्यक्ती आपल्याला बोलून दाखवते की तुमच्यात हे वीक पॉइंट आहे, तुमच्यात ही कमजोरी आहे किंवा तुम्ही असे आहात, तर आपल्याला ते पटत नसतं, आपण त्याला स्वीकारायला तयार होत नाही. कारण की कुठंतरी प्रत्येक व्यक्ती इगोइस्टिक असतो आणि त्याच्या इगोला धक्का बसला तर तो अजिबात मानायला तयार होत नाही. अशा वेळेस आपण एकांतात बसून स्वतःला रिअलाइज करायचंय, सेल्फ रिअलायझेशन की हो, माझ्यामध्ये गुण आहे हे निश्चित आहे, त्याचबरोबर माझ्यामध्ये अवगुण देखील आहे, हे आता मला काढायचंय. जितकं आपण स्वतःच परीक्षण करू आणि स्वतःला जज करू, स्वतःला पाहू, आत्मपरीक्षण ज्याला म्हणण्यात येतं, अंतर जगात जाऊन आपण हे ज्यावेळेस करू तेव्हा आपल्याला समजेल की आपल्यामध्ये दुर्गुण कुठले आहे, वाईट गुण कुठले आहे, मग आपण त्याला काढू शकू. कारण की अंतर्मुक्ता आणि बाह्यमुक्ता हे दोन्हीही आवश्यकता आहे. कारण की जितकं आपण अंतर्मुखी हो तेवढं आपण सुखी बनू. म्हणण्यात पण येतं ना, अंतर्मुखी सदा सुखी. आपण कासवाला पाहतो, कासव कसा आहे, ज्यावेळेस त्याला आपलं काम करायचंय, हात पाय तोंड आपले अवयव जे आहे बाहेर काढून तो चालत असतो, आणि काम झाल्यानंतर हात पाय तोंड सगळं आतमध्ये एकाग्र घेऊन शांत बसून असतो. अक्षरशः असं दिसून येतं जसं की एक दगड ठेवलेला आहे. लहान मुलं पण काय करतात, दगड उचलतात आणि त्या कासवाला मारतात. त्याचं शेल जे आहे वरचं इतकं टणक आहे त्याला काहीच होत नाही, कारण की त्यांनी आपलं आवरण इतकं मजबूत बनवलेलं आहे. कारण की त्याला अंतर्मुखी व्हायचंय, त्याला आतमध्ये आपले अवयव घेऊन बिलकुल शांत व्हायचंय. बाह्य जगाशी त्याला कधी कधी कुठल्याही प्रकारचा संपर्क करायचा नसतो. त्याने आपलं वरचं शेल जे आहे ते टणक बनवलेलं आहे. बिलकुल त्याच पद्धतीने आपल्यालाही, कारण कसं आहे की पशु प्राणींकडून पण आपण खूप काही शिकू शकतो, शिकण्यासारखं आहे. परंतु ते कधी आपण शिकू? जेव्हा आपली वृत्ती शिकण्याची आहे. बघा, हा पण एक गुण आहे, हे लक्षात घ्या. आपण काय या गोष्टींकडून शिकावं हे तेव्हाच आपण आपल्या मनात येईल की आपल्याला शिकायचे, जेव्हा आपल्यामध्ये ते कॅप्चर करण्याचे गुण असतील. तर कासवामध्ये ही एक विशेषता आहे, हे आपणही धारण केलं पाहिजे. बाह्य शैल म्हणजे बाह्य रूप जे आहे, याच्यातून संपर्क आता आपल्याला तोडायचा आहे आणि अंतर्मुखी व्हायचे. अंतर्मुखी होणं म्हणजे आतून एकदम शांत, एकदम काम आणि त्याचबरोबर एकदम स्थिर व्हायचे. मनात कुठलेही संकल्प चालता कामा नाही, स्थिर व्हायचे. अंतर जगात बघायचे, चांगलंही बघा काय माझ्यामध्ये गुण आहे, त्या गुणांना विकसित मी कसं करू शकेन, त्या गुणांच्या विकसित करण्यासाठी किंवा त्या गुणांच्या विकासासाठी जे काही दुर्गुण आहे याला मला काढून टाकायचे, याला मला बाजूला करायचे. आणि ज्या वेळेस अशी संकल्प आपण करू तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये एक चमत्कारी बदल जाणवणार. कारण असं आहे की बदल आज प्रत्येकाला हवंय. बदल हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण मेडिटेशन करू. मेडिटेशन आपल्याला हे शिकवत असतं की तुम्ही मन आणि बुद्धी एकाग्र कसं करू शकणार. असे तर अनेक प्रकारे मेडिटेशन शिकवलं जातं. काही जण तर असंही म्हणतात की तुम्ही मेणबत्ती पुढे ठेवा किंवा उदबत्ती पुढे ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा. भिंतीवर एक पॉइंट लावा, त्याच्यावर मन एकाग्र करा. अच्छा, मन तर तुम्ही एकाग्र करताय, परंतु मनाचे संकल्प यांना आपण काय करतोय? कारण कसं आहे की मनाचं कार्य आहे विचार करणे. मन सतत विचार करत राहणार आहे, मनाला स्टॉप नाही. जसं आपण पाहतो की कॅसेट आपण ज्या अर्थी टेप रेकॉर्ड मध्ये टाकले आणि प्लेचा बटन दाबलाय, तर कॅसेटचं काम आहे ते चालत राहणं. त्याच पद्धतीने आत्मारूपी कॅसेट शरीरूपी टेप रेकॉर्ड मध्ये बसलाय आणि रील जी आहे मनाचं कार्य आहे चालणं, ते चालतच राहणार आहे. तुम्ही म्हणणार मन स्थिर करावं, तर हे शक्य नाही.
पवन